93.5 Red FM वर 9:38 minutes morning number 1 मध्ये रुद्रा हे तुमच्या सोबत and morning number 1 मध्ये Women's and Children's Welfare, Women and Child Welfare Department ने एक नवीन गोष्ट पुढे ठेवलेली आहे. महाराष्ट्रामधल्या ज्या महिला आहेत आता त्यांच्या नवऱ्याचं नाव लावू शकतात किंवा त्यांच्या वडिलांचं नाव लावू शकतात. त्यांच्या इच्छेवर या गोष्टी डिपेंड असणार आहेत आणि सोबतच मुलांना सुद्धा हे स्वातंत्र्य असणार आहे की स्वतःच्या पित्याचं नाव लावायचं की स्वतःच्या मातेचं नाव लावायचं, आईचं नाव लावायचं. ही गोष्ट खऱ्या अर्थानं अप्रिशिएट करण्यासारखी आहे कारण अशा कितीतरी महिला आहेत ज्या सिंगल मदर्स आहेत आणि अशा महिलांच्या मुलांना जे नाव मिळतं ते बट ऑब्व्हियसली पित्याचं नाव द्यावं लागतं आणि त्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी ही महिला पार पाडत असते. अशा परिस्थितीमध्ये कितीतरी मुलं, कितीतरी उदाहरणं आपल्याकडे, मोठमोठी उदाहरणं अशी आहेत की जी मोठी झाली, ज्यांनी खूप नाव कमवलं आणि त्यानंतर त्यांनी हे ठरवलं की हो मी माझ्या नावानंतर माझ्या आईचं नाव लावेन. संजय लीला भन्साळी हे खूप मोठं उदाहरण आहे या गोष्टीचं. नाशिक, ह्या निर्णयाबद्दल तुमच्या मनात काय भावभावना आहेत जरा शेअर करताय तुम्ही. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.